चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला, कार्य कौतुकास्पद। मुख्यमंत्री: राज्यभरातील चिमुरडी बालमंडळी कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात शासनासमवेत सहभागी होत असून, आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करताना दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांशी त्याद्वारे संवाद साधताना दिसत आहेत। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मदतीसाठी धन्यवाद देताना या सर्व पालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत आहेत। यानिमित्तानं राज्यभरातील बालकं आणि मुख्यमंत्र्यांमधील हा ममत्वाचा धागा अधिक रेशीम आणि भक्कम होताना दिसत आहे। आयुषनं वाढदिवसाचा खर्च टाळून केली 11,000 रुपयांची मदत। पुण्याच्या चिंचवड इथं राहणाऱ्या विलास बाबाजी शिंदे यांनी आपल्या मुलाच्या आयुष विलास शिंदेच्या 5व्या वाढदिवसाच्या निमित्तानं होणारा सगळा खर्च टाळून 11,000 रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आणि आपल्या सामाजिक दायित्वाचं पालन केलं। कोविड-19 विषाणू विरुद्ध लढताना फूल ना फुलाची पाकळी म्हणून आयुषच्या 5व्या वाढदिवसाचा खर्च मी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करत असल्याचं त्यांनी कळवलं आहे। मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा। मुख्यमंत्र्यांनी आयुषला त्यांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। अशी संस्कारक्षम पिढी घडवणारे पालक आणि त्यांची मुलं ही कौतुकास पात्र असून, या सर्वांच्या एकजुटीवर, राज्यातील सर्व जनतेच्या सहकार्यावर आपण कोरोनाविरुद्धची लढाई नक्की जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। तसंच यासाठी स्वयंशिस्तीचं, स्वच्छतेचं आणि सहकार्याचं आवाहन केलं आहे। ज्यांना मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करावयाची आहे त्यांच्यासाठी माहिती। इंग्रजीत: चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड COVID-19 सेव्हिंग्स बँक अकाउंट नंबर 3929959170, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई मेन ब्रँच फोर्ट मुंबई 400023, ब्रँच कोड 00300, IFSC कोड SBIN 0000300। मराठीत: मुख्यमंत्री सहायता निधी COVID-19 बँकेचं बचत खाते क्रमांक 3923959170, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई मुख्य शाखा फोर्ट मुंबई 400023, शाखा कोड 00300, IFSC कोड SBIN 0000300। सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 80G नुसार आयकर कपातीतून 100% सूट देण्यात येते।